आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरा विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. रानवटी जनावरांच्या हल्ल्यान मरण आयिल्ल्या बॉनबाग बेतोडेच्या मंगला शांताराम गावडेच्या कुटुंबाक सुमार 10 लाख रुपया लुकसान भरपाय दिवपाक रान खात्यान मान्यताय दिल्या अशी माहिती फोंड्या रान खात्याचे उपवनपाल जीस वर्केस हांणी दिली. बॉनबाग बेतोडा हांगा दिसा उजवाडान 12 ऑक्टोबराक मंगला शांताराम गावडे हिच्या घरा लागी गव्यारेड्यान जीवघेणो हल्लो केल्लो. ह्या घडणुकेंत ती गंभीर जखमी जाल्ली. दुसऱ्या दिसा उपचारा वेळार बांबोळे गोवा मेडिकल कॉलेज हांगा तिका मरण आयले. ह्या प्रकरणात तिचो घरकार शांताराम जगन्नाथ गावडे हांणी रान खात्याकडे लुकसान भरपाय अर्ज केलो. ते उपरांत रान खात्यान शवचिकित्सा अहवाल आनी घरा लागसारच्या वाठारांतल्या पंचनामो केलो आनी अर्जाची तपासणी करून भरपाय म्हणून 10 लाखांची अर्थिक मजत मान्य केली. रान खात्यान बळीच्या कुटुंबाच्या बँक खात्यान पहिलो हप्तो म्हणून 7 लाख रुपया दिल्या अशी माहिती तांणी दिली आनी उरिल्ले 3 लाख रुपया रोखडेच दितले अशें सांगले. ह्या दुर्दैवी घडणुके उपरांत जतनाय घेतना रान खात्यान सुमार 1 किलोमीटर लांब 1.5 मीटर खोल आनी 1.5 मीटर रुनायचो खंडक खणून ह्या जाग्याच्या लोकांची राखण केल्या. मनशाच्या वसणुकांनी गव्यांची घुसखोरी उणी करपा खातीर फुडाराक सौर उर्जेचे चलपी फेन्सिंग उबारतले अशें उपरानपालांनी सांगले. सायबर सुरक्षा आनी शिक्षण तशेंच ह्या संदर्भात जागृताय वाडोवपा खातीर भारत सरकाराच्या इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान सायबर जागृत डिजिटल नागरीक ह्या विशयाचेर ऑनलायन प्रश्न मंजुषा सर्त आयोजित केल्या. ह्या सर्तीन तशेंच भौशीक जागृताय कार्यावळीन विद्यार्थी शिक्षक आनी पालकांनी व्हड संख्येन वांटेकार जावचे अशें आवाहन SCRT न केलां. सुरक्षित डिजिटल पद्दतींक पोसवण दिवपी आनी सायबर सुरक्षा मळावेली संद सक्षम करपी गरजेच्या सायबर सुरक्षा कुशळटाय आशिल्ल्या व्यक्तींक ही कार्यावळ गरजेची आसा अशें ह्या विशीं जारी केल्या पत्रकार मळां. सायबर सुरक्षेविशीं मल्टीमिडिया सामुग्री www.staysafeonline.in ह्या वेब पोर्टलाचेर उपलब्ध आसा. धारगळे सनबर्न ह्या संगीत महोत्सवाच्या काळांत 129 जाणांचे मोबायल चोरिल्ल्यांच्यो कागाळी नोंद जाल्या ह्या विशीं पेडणे पुलीस तपास करतात. ह्या फोनांतले कांय मोबायल फोन ट्रेस जाल्यात अशी माहिती पुलिसे कडल्यान मेळ्ळ्या. सनबर्न तशेंच पर्यटन हंगामाच्या काळांत अशा पद्दतींची चोरयांची टोळी गोंयांत एक्टीव जाता अशें दाखोवन दिवपी ही दुसरी घडणूक. पोरू सनबर्नांत अशाच तरेन 25 लाख रुपया मोलाचे 30 मोबायल चोरिल्ले. त्या वेळार हंजुणे पुलीस कारवाय करीत मोबायल चोरपी 10 बिगर गोंयकार आशिल्ल्या टोळेक धरिल्ले आनी तांचे कडल्यान चोरेक केल्ले मोबायल जप्त केल्ले. प्रसार भारती खबरां विभागा वतीन आकाशवाणी पणजी केंद्राचेर पूर्ण वेळ कंत्राटी पद्दतीचेर काम करपाक कार्यकारी संपादक तशेंच अनुवादक खबरां वाचक अशे 2 सुवातींचेर 2 वर्सां खातीर काम करपाक अर्ज मागयता. ही सेवा शुद्ध कंत्राटी तत्वाचेर आसतली आनी म्हयन्याक विना अट 40 ते 50 हजार एकत्र पगार आसतलो. हेर माहिती अटयेन तपशिला खातीर प्रसार भारतीच्या संकेतथळावेल्या रिक्त पदांची घोषणा विभाग पळोवचो. कळंगूट पंचायतीच्या जैव विविधताय समितीन थळाव्या शेतकारांक काल वेगवेगळ्या गांवटी तशेंच शेती खात्यान संशोधन करून तयार केल्ल्या भाज्यांच्या नव्या बियांचे वाटप केले. ही कार्यावळ कळंगूट पंचायत घरान जाली. कळंगूट हे पर्यटना खातीर गोंयचे फामाद पर्यटन थळ मात कळंगूट ही कष्टकारी शेतकारांची लेगीत भूंय. कळंगूटची शेतां भाज्यो रुचीक अजूनय पयली इतक्योच बेस बऱ्यो आसात. शेतां रोवप तशेंच भाज्यो लावपाचें काम फुडारांतूय सुरू उरचे म्हूण ह्या बियांचे वाटप केला अशी माहिती कळंगूटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा हांणी दिल्या. प्रजासत्ताक दीस परे 2025 आनी बीटिंग रिट्रीट खातीरची तिकेट विक्री आयच्यान सुरू जातली. सेना भवन शास्त्री भवन जंतर मंतर प्रगती मैदान आनी राजीव चौक मेट्रो स्टेशना वेल्यान मूळ फोटो वळखपत्र दाखोवन तिकेट घेवंक मेळटा अशें संरक्षण मंत्रालयान सांगला. तशेंच सामान्य लोकांक amantran.mod.gov.in ह्या संकेतथळावेल्यान आनी आमंत्रण मोबायल एपावेल्यान थेट तिकेट घेवंक मेळटात. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.